गणना अध्याय 26. मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला, इस्रायलात 20 वर्षांचे आणि 20 वर्षांवरील अधिक वयाचे असून युद्धास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा. तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले, यरिहोपाशी यार्देन नदी तिरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले. ते म्हणाले, मोशे आणि इस्रायल लोक मिसर देशातून बाहेर आले होते, त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे 20 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा. रौबेन हा इस्रायलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रौबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे हनोखाचे हनोखी कुळ, पल्लूचे पल्लुवी कुळ, हेस्रोनाचे हेस्रोनी कुळ, कर्मीचे कर्मी कुळ. रौबेनाच्या वंशातली ही कुळे, त्यामध्ये 43,730 भरली. पल्लूचा मुलगा अलियाब, अलियाबाची मुले नमुएल, दाथान व अभिराम. दाथान व अभिराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरुद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरुद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठिंबा दिला. त्यावेळी ती 250 माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले. तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले. परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत. शिमोनाच्या कुळातलीही काही कुळे, नमुएलाचे नमुएली कुळ, यामिनाचे यामिनी कुळ, याकिनाचे याकिनी कुळ, जेरहाचे जेरही कुळ, शौलाचे शौली कुळ, ही शिमोनी वंशातील कुळे. ते 22,200. गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशी, सफोनाचे सफोनी कुळ, हग्गीचे हग्गी कुळ, शुनीचे शुनी कुळ, आजनिकचे आजनी कुळ, एरीचे एरी कुळ, अरोदाचे अरोदी कुळ, अरलीचे अरेली कुळ. गादच्या वंशातील ही कुळे, त्यामध्ये 40,500 पुरुष होते. जेरहाचे जेरही कुळ. यहुदाची 2 मुले एर आणि ओनान हे कनानमध्ये मरण पावले. यहुदाच्या कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशी, शेलाचे शेलानी कुळ, पेरेसाचे पेरेसी कुळ, जेरहाचे जेरही कुळ. पेरेसाच्या कुळातील ही कुळे, हेस्रोनाचे हेस्रोनी कुळ, हामुलाचे हामली कुळ. ही यहुदाच्या कुळातील कुळे, त्यामध्ये 76,500 पुरुष होते. इस्साखराच्या कुळातील काही कुळे अशी, तोलाचे तोलाई कुळ, पुआचे पुवाई कुळ, याशुबाचे याशुबी कुळ, शिमरोनाचे शिमरोनी कुळ. इस्साखराच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये 64,300 पुरुष होते. जबलूनाच्या कुळातील कुळे, सेरेचे सेरेदी कुळ, एलोनाचे एलोनी कुळ, याहलेलचे याहलेली कुळ. जबलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये 59,500 पुरुष होते. योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली. मनश्शेच्या कुळातील कुळे माखीराचे माखीरी कुळ. माखीर गिलादाचा बाप होता. गिलादाचे गिलादी कुळ. गिलादाची कुळे होती इयेजेराचे इयेजेरी कुळ, हेलेकाचे हेलेकी कुळ, अस्रियेलाचे अस्रियेली कुळ, शेखेमाचे शेखेमी कुळ, शमीदचे शमीदाई कुळ, हेफेराचे हेफेरी कुळ. हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होगला, मिल्का व तिरसा. ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती. ते एकूण 52,700 पुरुष होते. एफ्रायमाच्या कुळातील घराणी पुढील प्रमाणे होती. शुथेलाहाचे शुथेलाही कुळ, बेकेराचे बेकेरी कुळ व तहनाचे तहनी कुळ. एरान शुलेहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कुळ एरानी. ही एफ्राईमाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये 32,500 पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते. बन्यामिनाच्या कुळातील कुळे होती. बेलाचे बेलाई कुळ, आशबेलाचे आशबेली कुळ, अहिरामाचे अहिरामी कुळ, शफूफामाचे शफूफामी कुळ, हुफामाचे हुफामी कुळ. बेला ह्याचे पुत्र अर्ध व नामान हे होते. अर्धीचे अर्धी कुळ, नामानाचे नामानी कुळ. ही सगळी कुळे बन्यामिनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या 45,600 होती. दानाच्या कुळातील कुळे होती. शुहामाचे शुहामी कुळ. ही कुळे दानाच्या कुळातील होते. शुहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या 64,400 होती. आशेराच्या कुळातील कुळे होती. इम्नाचे इम्नाई कुळ, इश्वीचे इश्वी कुळ, बरियाचे बरियाई कुळ. बरियाच्या कुळातील कुळे होती. हेबेराचे हेबेरी कुळ, मल्कीएलाचे मल्कीएली कुळ. आशेरला सेरा नावाची मुलगी होती. ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या 53,400 होती. नफ्तालीच्या कुळातील कुळे होती. यहसेलाचे यहसेली कुळ, गुनीचे गुनी कुळ, येसेराचे येसेरी कुळ, शिल्लोमाचे शिल्लोमी कुळ. ही नफ्तालीच्या कुळातील कुळे. त्यातील पुरुषांची संख्या 45,400 होती. ही इस्रायलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या 601,730 होती. परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला, त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे. मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल. देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे. त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावाप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा. प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळातला कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील. त्यांनी लेव्याच्या कुळातील कुळांची गणती केली. ती ही होती गिरशोनाचे गिरशोनी कुळ, कहाताचे कहाती कुळ, मरारीचे मरारी कुळ, लेव्याची ही कुळे होती, लिबनी कुळ, हेब्रोनी कुळ, महली कुळ, मुशी कुळ आणि कोरही कुळ अमराम कहाताच्या कुळातील होता. अमरामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अमराम आणि योखाबेदला दोन मुले अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती, तिचे नाव मिर्याम. नादाब, अबिहू, इलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते, पण नादाब व अबिहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पित असताना मरण पावले. लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या 23,000 होती, परंतु यांची गणती इस्रायलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकास वतन दिले, त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही. मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरिहोजवळ यार्देनेवर इस्रायलाच्या वंशाची मोजणी केली. खूप वर्षांपूर्वी सिनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्रायल लोकांची गणती केली होती, पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते, कारण इस्रायल लोकास तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते, यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.